भाग 20 येशूचे स्वर्गावरून होणे. ख्रिस्ताचे कृत 1:1-11. मरण पावल्यानंतर जीवन झाल्यानंतर येशू पुन्हा लोकांना दिसला. त्यांनी येशूला पाहिले व ओळखले. काही दिवसानंतर येशूचे स्वर्गात जाण्याची वेळ आली. येशू ज्या कामासाठी आला होता ते काम पूर्ण केले. येशूने म्हटले की सगळ्या जातीच्या लोकांना चेले बनवा. मी तुला ही आज्ञा देत आहे आणि तू त्यांना शिकव. चेल्यांनी पाहता त्यास उचलले गेले. आबाळात जाताना तो दिसेनासे झाले. त्यावेळी दोन स्वर्गदूत दिसायला लागले. त्यांनी चेल्यांना सांगितले की जसे तुम्ही त्यांना जाताना पाहिले तसेच ते येताना दिसेल. आता येशू स्वर्गात आहे. तो त्या सगळ्यासाठी जागा तयार करत आहे की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो. काय तुम्ही येशूवर विश्वास करता? त्याला अनुसरून राहता? काय तुम्ही त्याला भेटायला तयार आहे? जेव्हा तो परत येणार